नमस्कार मंडळी, तेजोमय भारत या चॅनलवर मी मित्रा देसाई आपलं स्वागत करते.
आपण ऐकत आहोत सुश्रुत आणि त्याची संहिता ही मालिका. आज या मालिकेतला सातवा भाग. पुण्यात कावसजीच्या नाकावरती झालेल्या शस्त्रक्रियेने आपला प्रवास चालू झाला आणि तो सहाव्या भागात हर्नले यांनी बावर मॅन्युस्क्रिप्टचं केलेलं भाषांतर इथेपर्यंत येऊन थांबला. हर्नलेनी केलेल्या या बावर मॅन्युस्क्रिप्टच्या भाषांतराने जगभरात खळबळ उडवून दिली. जगभरातल्या सगळ्या पुरातत्व संशोधकांनी अजून अशी काही हस्तलिखितं सापडतात का या आशेनी मध्य आशियाकडे धाव घेतली आणि अनेकांना ती सापडली सुद्धा. पण बावर मॅन्युस्क्रिप्ट इतकं महत्त्वाचं काहीही नव्हतं. तर या पोथीला जरी इंग्रजांनी बावर मॅन्युस्क्रिप्ट हे नाव दिलेलं असलं तरी त्याचं मूळ नाव उपलब्ध आहे आणि ते म्हणजे नावनीतकम. तर आपण असं करूया, इथून पुढे त्याला बावर मॅन्युस्क्रिप्ट न म्हणता नावनीतकम म्हणूयात. तर नावनीतकम हा ग्रंथ दोन पोथ्यांचा संग्रह होता, एक छोटी आणि एक मोठी. तर त्यातली जी मोठी पोथी होती त्याचे सहा भाग होते आणि मग छोटी पोथी, असे मिळून एकूण सात भाग नावनीतकम मध्ये होते. बरं, मी मगासपासून याला पोथी म्हणतीये कारण मूळ दस्तऐवजात सुद्धा याला पोथीच म्हटलंय. आणि पोथी म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतंय ना ते अगदी बरोबर आहे, कारण नावनीतकम ही बर्च नावाच्या झाडांच्या अतिशय तलम पानांवरती लिहिलेली आणि लाकडाच्या दोन पुठ्ठ्यांमध्ये बंदिस्त केलेली ही पोथी होती. पोथीच्या सुरुवातीलाच रचनाकार आपल्याला त्या पोथीची व्याप्ती किंवा स्कोप ऑफ द डॉक्युमेंट काय असेल ते सांगतात. अहो, आपल्याला या पोथीत काय काय सापडणार आहे याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही. अगदी ट्राईड अँड टेस्टेड रामबाण इलाज, नाना व्याधींवरची इतर तऱ्हेची औषधं, तेल, तूप, पावडरी, बस्ती किंवा मेडिकेटेड एनिमा, ॲफ्रोडिझियक्स म्हणजे कामोत्तेजक पदार्थ, अगदी लहान मुलांचे आजार आणि त्याच्यावरचे इलाज, इथे बसून वांस बायकांना गुण येईल अशी औषधं आहेत ह्याच्यात. पोथीची सुरुवात अर्थातच मंगलाचरणाने होते. पहिल्या भागातच पुढे 10 अशा पवित्र व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे जे हिमालयाच्या त्या परिसरात राहत होते आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडित होते. मंडळी, जर तुम्हाला देवनागरी वाचता येत असेल तर आवर्जून तुमच्या स्क्रीनवर आत्ता दिसणारं चित्र पहा. 8व्या श्लोकात त्या 10 मुनींची नावं आपल्याला दिसतात. अत्रेय, हरित, पराशर, भेल, गर्ग, शांभव्य, वसिष्ठ, कराल, काप्य आणि सुश्रुत. आला आला अनिश्चिततेचं धुकं दूर करून सुश्रुत समोर आला आणि तो सुद्धा आपल्यासारखी जिज्ञासा आणि कुतूहल घेऊन. पुढच्या श्लोकांमध्ये आपल्याला दिसतं की सुश्रुत त्याच्या गुरु काशीराजांना एका कंदमुळाबद्दल प्रश्न विचारतो आहे. काशीराजांनी पुढे दिलेल्या उत्तरात आपल्याला कळतं की ते कंदमूळ लसूण आहे. ते लसणाचे गुणधर्म आणि त्याचे उपयोग आणि प्रयोग सुद्धा सांगतात सुश्रुताला. तर अशा रीतीने आपल्याला सुश्रुत नुसताच सापडत नाही तर वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करताना सापडतो. भारतातील एक ऋषितुल्य व्यक्तीचं नाव एका ऐतिहासिक दस्तऐवजात येण्याची जगातली ही पहिलीच वेळ होती. आणि इतकंच नाही तर नावनीतकमध्ये जे 3 पुरातन वैद्यकीय खंड होते ना त्याचे लेखक आहेत चरक, भेल आणि सुश्रुत. त्यामुळे भारतात हिमालयाच्या परिसरात अनेक वैद्यकीय शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यातला एक सुश्रुत होता हे आता आपल्याला छाती ठोकपणे म्हणायला काहीच हरकत नाही. आणि या सुश्रुताने सुश्रुत संहिता नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. आता कविराज कुंजलाल भिषगरत्न म्हणतात त्याप्रमाणे सुश्रुत संहितेचा काळ इसवी सन पूर्व 800 असेलही कदाचित, पण हातात असलेल्या पुराव्यांनी इतकं मात्र नक्की होतं की इसवी सन 650 आज माहीत असलेली ही सुश्रुत संहिता नक्की माहीत होती. आणि शस्त्रक्रिया किंवा सर्जरी या विषयावरती लिहिलं गेलेलं यापेक्षा जुनं दुसरं कोणतंही पुस्तक संपूर्ण जगात उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वप्रथम हे ज्ञान भारतातच तयार झालं आणि भारतातून बाहेर गेलं हे आता आपण सप्रमाण म्हणू शकतो. ही आपल्या भारतीयांसाठी अतिशय गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. इतके दिवस सुश्रुताच्या मागे धावत धावत आपण त्याच्या संहितेकडे विशेष लक्ष दिलं नाही. खरंच असेल का हो इतकी भारी? का फक्त उगाच आपण भारतीय म्हणून तिचे गोडवे गातोय? म्हणजे माझं आयुर्वेदावरचं ज्ञान जवळपास शून्य, पण इतक्या शतकांपूर्वी लिहिलेल्या या ग्रंथात जे वैद्यकीय क्षेत्रासंबंधी ज्ञान संपादित केलेलं आहे त्याची नुसती यादी वाचूनच माझं भान हरपून गेलं. तुम्हाला पाठच्या भागात सुश्रुताचं ते चित्र आठवते का? रॉबर्ट थोमनी काढलेलं त्या चित्रात एका रुग्णाच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया चालू आहे असं आपल्याला दिसतं. आता या संहितेत 76 प्रकारचे डोळ्याचे रोग सांगितलेले आहेत आणि जवळजवळ 121 प्रकारची सर्जरीत वापरली जाणारी शस्त्र सांगितलेली आहेत. अहो 42 प्रकारच्या सर्जिकल प्रोसेसिस सुद्धा सांगितल्यात. आणि हे एवढं सगळं कमी होतं म्हणून की काय, अजून जवळपास 700 विविध वनस्पतींचं त्यांनी औषधी गुणानुसार 37 विविध गटांमध्ये वर्गीकरण करून ठेवलेलं आहे. आता एक अप्रूपाची गोष्ट, सुश्रुत संहितेच्या पहिल्या खंडातला सूत्रस्थान मधला 16 अध्यायातला एक श्लोक आपल्याला स्क्रीनवर समोर दिसेल. त्या श्लोकाचा भावार्थ असा की आता मी तुम्हाला कृत्रिम नाक जोडायची पद्धत सांगतो. सुरुवातीला झाडाचं एक पान घ्या जे नाकाच्या कापल्या गेलेल्या भागावर लांबी रुंदीने व्यवस्थित बसेल. हे माप घेऊन झालं की ह्या मापाने गालावर व्रण करून खालून वर सुरीने त्वचा कापून घ्या. ही त्वचा संपूर्णपणे शरीरापासून वेगळी होऊ न देता नाकावर लावण्यात यावी. त्यानंतर थंड डोक्याने डॉक्टरनी त्यावर एक विशिष्ट प्रकारची पट्टी साधुबंध बांधावा. डॉक्टरनी हे पण पाहावं की सर्व भाग व्यवस्थित चिकटला आहे आणि त्यानंतर 2 नळ्या श्वासोच्छ्वासासाठी आणि त्वचा खाली नाकात चिकटू नये म्हणून तेथे घालाव्यात. काय लागला का क्लू? ओळखीची वाटते का ही पद्धत? पहिल्या भागात पाहिलेली कावसजीची शस्त्रक्रिया आणि ही शस्त्रक्रिया याची पद्धत किती मिळती जुळती आहे पहा. फक्त फरक एवढाच आहे की कुंभारांनी कपाळावरची त्वचा वापरली आणि सुश्रुतांनी गालावरची. पण त्वचा वाळू न द्यायची ट्रिक मात्र तीच आहे की मूळ शरीरापासून त्वचा वेगळी न होऊ देणे. इथे आपल्याला अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात येते, ती अशी की भारतात ज्ञान साधना ही कुठल्याही आर्थिक किंवा सामाजिक वर्गाची मक्तेदारी नव्हती. तर आज आपल्याला सुश्रुत सापडला आणि त्याच्या संहितेतला कावशीवरती झालेल्या शस्त्रक्रियेचा दाखला सुद्धा. पण या फील गुड फॅक्टरवर जर आपण आपली आज गोष्ट संपवली तर भारताची आणि सुश्रुताची खरी महती आपल्यापर्यंत कधी पोचणार नाही. त्यामुळे पिक्चर तो अभी बाकी है. तर ऐकत राहावा सुश्रुत आणि त्याची संहिता. पुन्हा भेटूयात पुढल्या भागात.